रेड एफएम का ट्रेंडिंग सॉन्ग आपने सुना है और मैं आकांक्षा यहां पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूं आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। कसं आहे ना, लहान मुलांना जेवढ्या गोष्टी पाहून कृतीतून शिकता येतात तेवढं वाचून लिहून नाही कळत। सो येस, त्यामुळेच आपला जो इतिहास आहे जो खूप मोठा आहे ज्यात बऱ्याच गोष्टी आहेत त्यातलीच एक कथा यावेळेस लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा पाहायला मिळणार आहे, कारण येणार आहे फरजंद हा ऐतिहासिक युद्धपट। सो म्हणजे बऱ्याच काळाने अशी एक मूवी पाहायला मिळणार आहे आपल्याला, खरं तर असं म्हणायला हरकत नाहीये। आणि या सोबतच मी मगाशी जाताना बोलले होते की नाटक सुद्धा एक बच्चे कंपनींसाठी यावेळेस येणार आहे ज्याचं नाव आहे अलबत्त्या गलबत्त्या। येस, एक चिटकीन जी फक्त कथेत आपल्याला ऐकायला मिळते की जी लहान मुलांना घाबरवते ती आता स्टेजवर दिसणार आहे आणि जी भयंकर आहे पण विद्रूप नाही आणि प्रेमळ वाटणारी आहे। आता तुम्ही म्हणाल चेटकीन आणि ती पण प्रेमळ, कसं काय असं होऊ शकतं? हीच तर खरी गंमत आहे ना। आणि त्यात चेटकीन दुसरी तिसरी कोणी नाही, आपल्या सगळ्यांचे लाडके वैभव मांगले हा रोल प्ले करतायत। आता हे गाजलेलं नाटक अलबत्त्या गलबत्त्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच लहान मुलांसोबत मोठ्यांना सुद्धा मजा येणार आहे हे म्हणजे सध्या तरी नाटकाच्या लुक वरून लक्षात येते। 93.5 रेड एफएम बजाते रहो।